This summer, what house will you build me? Was delivered on Sunday morning, November 21, 1965, at Tucson Tabernacle in Tucson, Arizona, USA.
प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाची स्तुती असो. आमचा अंतिम समयाचा संदेष्टा व आमचा प्रिय भाऊ विलियम मॅरियन ब्रॅनम यांनी हा संदेश, तुम्ही कोणत्या प्रकारचे घर माझ्यासाठी बांधाल, रविवार दिनांक 21 नोव्हेंबर 1965 रोजी तुसान टॅबरनॅकल मध्ये तुसान एरिझोना USA येथे दिला. त्याचा मराठी अनुवाद आता तुम्ही ऐकाल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. भाऊ ग्रीन, तुमचे आभार. हे एक अहोभाग्य आहे.
Greetings to brother and sister Green and all that's here this morning. And it is a privilege that I feel I have given to me to come to this place of worship to make a few announcements.
भाऊ व बहीण ग्रीन यांना अभिवादन व येथे ह्या सकाळी जमलेल्या सर्वांना. व मला वाटते हे एक अहोभाग्य आहे जे मी स्वतःला दिले आहे ह्या भक्तीच्या स्थळी येऊन काही सूचना देण्यासाठी.
I don't want to take Brother Green's time here because I heard Brother Green several times speak and I certainly was influenced as he brought the word of the Lord to us.
मी येथे भाऊ ग्रीन यांचा समय घेऊ इच्छित नाही, कारण मी भाऊ ग्रीन यांना पुष्कळ वेळा प्रचार करताना ऐकले आहे व मी निश्चितच प्रभावित झालो व ज्या प्रकारे त्यांनी परमेश्वराचे वचन आमच्याकडे आणले.
I'm so humble about it. Yesterday he said I don't get the word from the Lord as maybe it would come in revelation as it's been sent, but said I like to stress upon what has been said.
व ते इतक्या नम्रतेने आणले. काल तो म्हणाला मला परमेश्वराकडून वचन अशा प्रकारे प्राप्त होत नाही, कदाचित जसे प्रकटीकरणाद्वारे येते, जसे ते पाठवले जात असते, परंतु म्हणाला मला त्यावर जोर देणे अधिक आवडते जे अगोदरच म्हटले गेलेले आहे.
He said, like when Paul wrote something in the Bible, I come here to stress upon what he said. That I have no message only just to stress on what's already been said from the Lord.
तो म्हणाला जसे पौलाने जेव्हा बायबल मध्ये काहीतरी लिहिले, मी तो जे म्हणाला त्यावर जोर देण्यासाठी येथे आलो आहे. त्याने म्हटले माझ्याकडे काही संदेश नाही, केवळ फक्त त्यावर जोर देणे जे प्रभूकडून अगोदरच म्हटले गेले आहे.
Oh, that is really remarkable that a young fellow like that say make a remark like that.
मी विचार केला की खरोखरच ते असामान्य आहे, एक तरुण व्यक्ती त्याप्रमाणे आहे व अशा प्रकारचे विधान करते व त्याला असे प्रकारे ऐकणे. आता आपण एकत्र मिळून प्रार्थना करूया.
Dear God, I hardly know how to start, for I feel you're here today, and in your presence we always feel so little. And I thank you for this privilege.
प्रिय परमेश्वरा, कुठून सुरुवात करावी हे मला कळत नाही, कारण मला जाणीव होत आहे तू आज येथे उपस्थित आहेस व तुझ्या समक्षतेत आम्ही खूपच लहान असल्याची जाणीव होते व मी तुझा आभारी आहे ह्या सुसंधी करिता.
Now Lord, that thou has granted this place to us, we pray that you'll meet with us every time that we meet here, and may your great Spirit move over this city.
आता प्रभु की हे स्थळ तू आम्हाला दिलेले आहेस, आम्ही विनंती करतो की तू प्रत्येक वेळी आमची भेट घेशील जेव्हा आम्ही येथे एकत्र जमू व तुझा महान आत्मा या शहरावर पाखर घालो.
May we be able to bring this gospel message that has been given to us and presented to our hands in this last days, may it be fulfilled in you, get every soul out of Tucson and around about that you've ordained to life. grant these things, Father, in the name of Jesus Christ. Amen.
होऊ दे की आम्ही आता हा सुवार्ता संदेश जो आम्हाला दिला गेला आहे आणि आमच्या हाती या अंतिम दिवसात सोपवून दिला आहे तो आम्ही प्रचार करू शकू ते पूर्ण होऊ दे व तू प्रत्येक आत्मा या तुसांमधून व स्वभावतून काढून घे जो तू जीवनाकरिता ठरवलेला आहे पित्या या गोष्टी तू मंजूर कर येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन.
I think I want to read a little verse of scripture here this morning just before I say these words that I wish to say. It's found over in Acts, the 7th chapter of the book of Acts. While you're turning to that, we'll begin with the 44th verse.
मी विचार करतो येथे या सकाळी शास्त्र भागातून मी एक लहानसे वचन वाचू इच्छितो. केवळ हे शब्द मी बोलण्या अगोदर जे बोलण्याची माझी इच्छा आहे ते प्रेषितांच्या कार्यात सापडते. पुस्तक प्रेषितांची कार्ये 7वा अध्याय आणि जेव्हा तुम्ही ते उघडत असताना आम्ही 44व्या वचनापासून सुरुवात करूया.
Now we're going to Shreveport this week, this coming week, for a series of services. And now we're going to try, if the Lord willing, Brother Moore, Brother Jack Moore, very good friend of both Brother Perry and I. And we love Brother Jack.
आता या आठवड्यामध्ये आम्ही श्रीपोर्ट येथे जाणार आहोत. ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये सभांच्या मालिकेसाठी व आता आम्ही प्रयत्न करणार आहोत जर प्रभूची इच्छा असेल तर भाऊ जॅक मूर व अतिशय चांगला मित्र आम्हा दोघांचा भाऊ पेरी व माझा व आम्ही भाऊ जॅकवर प्रीती करतो.
I think kind of baffled him a little, especially on some of the things that we hold dear and believe that it came to us through the opening of the seven seals, as we believe it, such as serpent seed, the eternal security of the believers, and so forth, some of those messages.
मला वाटते या संदेशाने त्याला थोडेसे गोंधळून टाकले, विशेष करून काही गोष्टी ज्या आम्हाला प्रिय व विश्वसनीय आहेत की ज्या आम्हाला 7 शिक्क्यांच्या उघडण्याद्वारे मिळाल्या. जसे आम्ही ते विश्वास ठेवतो अशा प्रकारच्या सर्पबीज व विश्वासणाऱ्यांची सार्वकालिक सुरक्षितता व इत्यादी इत्यादी त्या संदेशांपैकी काही.
Maybe to others we don't think this is hard, but if you've got to open your heart to truth.
की ते कदाचित दुसऱ्यांकरिता आम्हाला त्या कठीण वाटत नाही, परंतु त्या सत्याकरिता तुम्ही आपले हृदय उघडे ठेवायला पाहिजे.
We believe that we're living in the end time. Amen. That's just so real to us that we're just at the end of the road.
आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही अंतिम समयात राहत आहोत व ते केवळ आम्हाला इतके खरे आहे की आम्ही निव्वळ रस्त्याच्या टोकाला येऊन पोहोचलो आहोत.
And to speak in some other man's church, well, you want to honor that man's hospitality of giving you that opportunity to come into his church.
व दुसऱ्या व्यक्तीच्या चर्च मध्ये प्रचार करणे त्या माणसाच्या आदर तिथ्याचा तुम्ही सन्मान केला पाहिजे की ती सुसंधी तुम्हाला दिली त्याच्या चर्च मध्ये येण्याची.
Certainly, knowing that they don't believe in that, and I would honor them enough to, there's plenty more that I can speak on there besides bringing that in. Unless it's just the Holy Spirit happened to push it a little, you see, then I would certainly say as he said.
व मी निश्चितपणे जाणत असता की ते या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही व मी त्यांचा पुरेसा आदर राखीन. तेथे पुष्कळ अधिक असे आहे की मी त्यावर तिकडे बोलू शकेन. त्या गोष्टींवर बोलण्याव्यतिरिक्त जर पवित्र आत्म्याने त्याबद्दल थोडीशी प्रेरणा दिली नाही तर तुम्ही पहा नंतर मी खात्रीने तो बोलेल तेच मी बोलेन.
And I don't know no better than to do that, and I hope I never learn any better. Just to say it what he said.
व मला त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करणे ठाऊक नाही व मी आशा करतो मी कधीच त्यापेक्षा अधिक उत्तम प्रकारे ते करणे शिकलो नाही. समजले? तो ज्या प्रकारे बोलतो केवळ त्या प्रमाणे आपण बोलूया.
Now let us read just a verse or two here out of the seventh chapter of the book of Acts, beginning with the 44th verse.
आता आपण एक किंवा दोन वचने प्रेषितांची कार्य मला वाटते या पुस्तकातील सातव्या अध्यायामधून वाचूया. 44व्या वचनाच्या सुरुवातीपासून.
Our fathers had the tabernacle of witness in the wilderness, as he has appointed, speaking unto Moses, that he should make it according to the fashion that he had seen.
ज्याने मोशेला सांगितले की तू जो मंडपाचा नमुना पाहिला होतास त्याप्रमाणे तो मंडप कर. त्याने नेमल्याप्रमाणे तो साक्षीचा मंडप आमच्या पूर्वजांजवळ रानात होता.
Which also our father came after brought in with Jesus unto the possession of the Gentiles, whom God drave out before the face of our fathers unto the days of David.
तो मंडप मिळाल्यानंतर जी राष्ट्रे देवाने आमच्या पूर्वजांच्या पुढून घालवली त्यांचा देश वतन करून घेते वेळी आपल्या पूर्वजांनी यहोशुआ बरोबर तो मंडप ह्या देशातही आणला. दाविदाच्या दिवसांपर्यंत तो त्यांच्या जवळ होता.
Who found favor before God and desired to find a tabernacle for the God of Jacob, but Solomon built him a house.
त्याला देवाची कृपा प्राप्त झाली आणि त्याने याकोबाच्या देवासाठी वस्ती स्थान मिळावे म्हणून विनंती केली. परंतु शलोमनाने त्याच्यासाठी घर बांधले.
Howbeit, the Most High dwelleth not in temples made with hands, as saith the prophet.
परंतु जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही असे भविष्यवादी सांगतो.
Heaven is my throne, earth is my footstool. What house will you build me, saith the Lord? Or what is the place of my rest? Has not my hands made all these things?
प्रभु म्हणतो आकाश माझे राजासन आहे आणि पृथ्वी माझ्या पायाचे पादासन आहे. माझ्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे घर बांधाल किंवा माझ्या विसावाचे ठिकाण कोणते आहे? हे सर्व पदार्थ माझ्या हाताने केले नाहीत काय?
Upon this, the reading of this scripture, I want to say the few words that I want to say before Brother Perry brings the morning message.
या गोष्टीवर शास्त्र भागाचे वाचन मी थोडेसे शब्द बोलू इच्छितो. जे मी बोलू इच्छितो भाऊ पेरी सकाळचा संदेश प्रचार करण्या अगोदर.
I find this one of the great moments of my visit to Tucson. I come here because that I was led to come here. I come here because that the Holy Spirit, through a vision, sent me here.
माझी तुसानची ही भेट मला महान घटनांपैकी एक वाटते. मी येथे आलो कारण की मी प्रेरित झालो येथे येण्यासाठी. मी येथे आलो कारण की पवित्र आत्म्याने एका दर्शनाद्वारे मला येथे पाठवले.
No, that might seem strange maybe, but he, as far as I know, anything that I know of God, I was sent by a vision to Tucson.
Amen.
I wondered how I ever was sent to this desert place.
मला ठाऊक आहे की कदाचित हे थोडेसे विचित्र वाटेल कदाचित, परंतु तो जोपर्यंत मी जाणतो जे काही मी परमेश्वरा संबंधी जाणतो मला एका दर्शनाद्वारे तुसान येथे पाठवण्यात आले. मला नवल वाटले मला या वाळवंटाच्या स्थळी कसे काय पाठवण्यात आले.
And then, here where there is, spiritually speaking, over the city, I don't know of any place that's any more spiritual dead in the city of Tucson.
व तेव्हा येथे जेव्हा ते आहे आत्मिकरित्या मी हे बोलत आहे या शहराबद्दल आत्मिकरित्या मरण पावलेले ह्यापेक्षा अधिक दुसरे ठिकाण मला ठाऊक नाही ह्या तुसान शहरात असलेल्यापेक्षा.
There is war between the churches. There is fusses between the congregations. There's no unity, and everyone grabbing and holding and squeezing and trying to get this one and proselyting. It is a desert, spiritually speaking, also.
मंडळांमध्ये आपापसात युद्ध आहे. मंडळीच्या लोकांमध्ये आपापसात अनावश्यक गोंधळ आहे. तेथे कुठलीच एकता नाही व प्रत्येक जण बळकावत आहे व घट्ट पकडून ठेवले आहे व पिळून काढत आहे व ह्या एकाला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे व मत परिवर्तन करीत आहे. हे एक वाळवंट आहे आत्मिक रित्या सुद्धा बोलताना.
But then I read in the Bible that where God called Moses away from his loved ones and all that was dear to him and sent him into the wilderness to write the laws of the Bible.
परंतु नंतर मी बायबल मध्ये वाचले की जेथे परमेश्वराने मोशेला आपल्या प्रिय जनांपासून दूर बोलावले व जे सर्व काही त्याला प्रिय होते आणि त्याला अरण्यात पाठवले बायबलचे नियम शास्त्र लिहिण्याकरिता.
That was the Old Testament, the first four books, Genesis, Leviticus, Deuteronomy, Exodus.
तो जुना करार होता. पहिली चार पुस्तके उत्पत्ति, लेवीय व अनुवाद, निर्गम.
I never said that I'm missing routine, but that four books. That really is the Old Testament, because the rest of it was what the prophets said in the Psalms of David and so forth, but the Chronicles of the Kings.
तो मी त्यांना अनुक्रमाप्रमाणे बरोबर कधीच म्हटले नाही, परंतु ते चार पुस्तके आहेत. बाकीचे सर्व संदेशे काय म्हणाले ते होते. तो खरा जुना करार आहे. दाविदाच्या स्तोत्रात व इत्यादी इत्यादी केवळ राजांचा इतिहास.
But this was the fundamental of the Old Testament was Moses wrote them after he was called from his homeland or he had been born and brought up among his people and was sent into the desert to write this book of the Old Testament.
परंतु ही जुन्या कराराची मूलभूत तत्वे होती. त्याच्या जन्मभूमीमधून बोलवल्या गेल्यानंतर मोशेने त्या लिहिल्या. जेथे तो जन्मला होता व त्याच्या लोकांमध्ये वाढवला गेला होता व त्याला वाळवंटात पाठवण्यात आले ह्या जुना कराराचे पुस्तक लिहिण्याकरिता.
Then I find that in the book of the New Testament, where Paul, which is the author, or not the author, but the writer of the New Testament,
नंतर मी पाहतो की नवीन कराराच्या पुस्तकात जेथे पौल जो जनक आहे किंवा जनक नाही परंतु नवीन कराराचा लेखक आहे.
He also was drove out from among his people and by the Spirit into the Arabia where he was 3.5 years to find the inspiration, and Paul is the chief writer of the New Testament.
तो सुद्धा त्याच्या लोकांच्या पासून दूर घालवण्यात आला आत्म्याच्या द्वारे अरेबिया मध्ये जेथे तो 3.5 वर्षे प्रेरणा सापडण्यासाठी होता व पौल नवीन कराराचा मुख्य लेखक आहे.
Now there is Matthew, Mark, Luke and John, but they were scribes that just wrote what Jesus said as they followed him along.
आता तेथे मत्तय, मार्क, लूक व योहान आहेत, परंतु ते लेखनिक होते ज्यांना केवळ येशू काय म्हणाला ते त्यांनी लिहिले जेव्हा ते त्याच्या मागे त्याच्या बरोबर चालले.
But you take the book to Timothy and to the Romans and to the Hebrews and so forth, Paul received inspiration to write the New Testament, taking all the Old Testament as a shadow and setting it in order, and God honored it and made it the New Testament.
व परंतु तुम्ही तिम्मित्याचे पुस्तक घ्या व रोम करास पत्र व इब्री लोकांस पत्र व इत्यादी इत्यादी. पौलास नवीन करार लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली. सर्व जुना करार छायेच्या रूपात घेऊन सर्व काही व्यवस्थेत बसवले व परमेश्वराने त्याचा आदर केला व ते नवीन करार म्हणून बनवले.
Now, if the Old Testament had to be drove from the writer, had to be drove from his people into the wilderness to get inspiration to write the Old Testament.
आता जर जुना करार त्यापासून दूर घालवणे भाग होते लेखकाला, त्याच्या लोकांपासून दूर घालवणे भाग होते जुना करार लिहिण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून.
And in the New Testament, the writer was drove by the author into a desert place to get the inspiration to write the New Testament.
व नवीन करारात लेखकाला जनकाद्वारे दूर घालवले गेलंय, एका निर्जल स्थळी नवीन करार लिहिण्याकरता प्रेरणा मिळावी म्हणून.
And the books are sealed with seven seals. It would also require the same, I believe, in these days to open those seven seals.
व पुस्तके सात शिक्क्यांद्वारे मोहरबंद केलेली आहेत, त्याच्याकरिता त्याचप्रमाणे जरुरी आहे, मी विश्वास ठेवतो या दिवसांमध्ये शिक्के उघडण्याकरिता.
Believe what you hold dear, to what you cherish, a little home that was given me by the people and amongst all my people and friends and a church that was flourishing and had nothing lacking.
जे तुम्हाला प्रिय आहे ते सोडणे, ज्याची तुम्ही प्रेमाने काळजी घेता, व एक छोटेसे घर जे लोकांनी मला दिले होते, व माझ्या सर्व लोकांमध्ये व मित्रांमध्ये व एक मंडळी जी बहरत होती व कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती.
And to leave that, pull right away from it and move away out into a desert where you knew nobody and everything against you.
व ते सर्व गोष्टी सोडणे, त्यापासून अगदी दूर ओढला जाणे व दूर निघून जाणे एका वाळवंटामध्ये जेथे तुम्ही कोणालाच ओळखत नाही व प्रत्येक गोष्ट तुमच्या विरोधात.
But there's something about God that he drives a man to do things that's beyond any thinking of his own, so it can be to the glory and honor of God.
परंतु तिथे परमेश्वराबद्दल काहीतरी आहे की तो मनुष्याला अशा काही गोष्टी करायला लावतो ज्या त्याच्या स्वतःच्या विचारा पलीकडील असतात, त्यामुळे ते परमेश्वराचे गौरव व आदर यास कारणीभूत ठरतात.
And I feel that not self-honor, but I feel the privilege it was to leave everything that was called dear to me.
Amen.
To get here into this wilderness and suffer like I have never suffered in my life here in this wilderness or this desert.
व मला वाटते की स्वतःचा सन्मान नव्हे, परंतु मला वाटते ते एक अहोभाग्य आहे की जे सर्व काही मला तेथे प्रिय होते ते सोडून येथे या अरण्यात येऊन असे दुःख सहन केले की माझ्या आयुष्यात मी असे दुःख कधीही सहन केले नव्हते येथे या अरण्यात किंवा ह्या वाळवंटात.
But I believe that in doing that and obeying what God commanded to be done, God has opened to us the mysteries of this last day.
Amen.
And we are here with this message.
परंतु मी विश्वास करतो की असे करण्यामध्ये व आज्ञा पालन करणे जे काही करण्याची परमेश्वराची आज्ञा होती, परमेश्वराने या शेवटच्या दिवसाची रहस्य आम्हाला उघडी केली आहेत आणि आम्ही येथे या संदेशाबरोबर आहोत.
Now there was many people who followed me. And that's not unusual.
आता तिथे पुष्कळ लोक होते जे माझ्या मागोमाग आले व ते अस्वाभाविक नाही.
Usually a person we people love one another and it love will drive you to do things you don't think you would do.
That's right.
व साधारणतः लोक एकमेकांवर प्रेम करतात व ते प्रेम तुम्हाला अशा गोष्टी करण्यास लावते तुम्ही विचारही करत नाही की तुम्ही त्या कराल.
And many of you left your homes, you left all just to go come out here in the desert.
व तुमच्यापैकी पुष्कळांनी आपली घरे सोडली, तुम्ही सर्व काही सोडले केवळ जाण्याकरिता येथे बाहेर या वाळवंटात येण्याकरिता.
Many has called me, many has asked me, shall we come to Arizona? Would it be a good place for us?
पुष्कळांनी मला बोलावले, पुष्कळ जणांनी मला विचारले, आम्ही एरिझोना येथे येऊ का, ते आमच्याकरिता एक चांगले स्थळ ठरेल का.
Well, as it was said about Moses and them, it was no place of fruit, it was no place of pomegranate.
ठीक जसे ते मोशेविषयी व त्यांच्याविषयी सांगण्यात आले ते काही फळांचे ठिकाण नव्हते, डाळिंब मिळण्याचे स्थळ नव्हते.
Here there's not much work to do and living is high and the cost of living is high. It's a really a rough place to live. It's Tucson, Arizona.
येथे अधिक काम करण्यासाठी काहीही नाही व राहणीमान फारच उच्च आहे व जगण्याकरिता लागणाऱ्या वस्तू महाग आहेत. ही एक खरोखर संस्कारहीन जागा आहे राहण्याकरिता तुसान एरिझोना मध्ये.
वेजेस आर पुअर and food is high and rent it's a horrible place to live in that manner, but it's healthy, it's dry.
पगार कमी आहे व अन्न व भाडे महाग आहे त्या बाबतीत पाहता हे एक राहण्याकरिता भयंकर ठिकाण आहे परंतु आरोग्यदायी आहे कोरड्या हवामानामुळे.
And we sometimes we mustn't get our minds fastened on things of this earth. We must look to the leading of the Holy Spirit.
व आम्ही कधी कधी आम्ही आमची मने ह्या जगाच्या गोष्टींवर लावून त्याच्या रीतीप्रमाणे बनवून घेऊ नये. आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर जरूर पाहिले पाहिजे.
But one thing that troubled me in coming here and telling people, well, you should not come or you should come, that I leave up to each individual, the way God leads that individual to do.
परंतु येथे येण्यामध्ये एका गोष्टीने मला सतावले व लोकांना सांगण्यात, ठीक तुम्ही येथे यावे किंवा तुम्ही येथे येऊ नये, जे मी प्रत्येक व्यक्तीवर सोडून दिले. जसे परमेश्वर त्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यास करतो, मला वाटते आमच्यापैकी प्रत्येकाने तसे करावे, आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन घ्यावे की काय करावे यासाठी.
And many of you hear from around Jeffersonville and the congregation there. And you have come out here.
व तुमच्यापैकी पुष्कळ जण जेफरसनविलच्या सभोवतून व त्या तेथील मंडळीतील लोकांपैकी आहात व तुम्ही या येथे आला आहात.
Now the thing that bothered me was a place of worship.
आता ती गोष्ट ज्यामुळे मी चिंतित झालो ती म्हणजे भक्ती करण्याचे स्थळ.
Now we realize there's a read in the scripture here of Stephen's and his address just before his death. Or they stoned him immediately afterwards for his message.
व मला जाणीव झाली जेव्हा मी येथे शास्त्र भागामध्ये वाचले स्टेफन व त्याचा उपदेश नुकताच त्याच्या मृत्यूपूर्वी दिला कारण त्यानंतर ताबडतोब त्यांनी त्याच्या संदेशाबद्दल त्याला धोंड मार केली.
As he was speaking, he said, our fathers, talking of the Hebrews in the early days, how that they tried to find favor before God to build a place for our worship.
जेव्हा तो बोलत असताना तो म्हणाला आमचे पूर्वज त्या सुरुवातीच्या दिवसातील इब्री लोकांशी तो बोलत होता की कशा प्रकारे त्यांनी परमेश्वराची मर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला भक्ती करिता एक जागा बांधण्यासाठी.
He said that Solomon built him a house or a building. We're acquainted with the story.
त्याने असे म्हटले शलोमनाने त्याच्या करिता एक घर बांधले किंवा एक वस्तीस्थान. आम्ही या गोष्टीशी परिचित आहोत.
But I like his next words. How be it? The Most High dwelleth not in houses that's made with hands. In another place over in Isaiah, he said, a body has thou prepared me.
परंतु मला पुढील शब्द आवडतात. परंतु परात्पर हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाही. व यशियामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी तो म्हणाला एक शरीर तू माझ्याकरिता तयार केले आहे.
Sacrifice and offerings and buildings and so forth, but a body has thou prepared me.
पहा अर्पण व बलिदान व वस्तीस्थान व इत्यादी इत्यादी परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस.
Well, we realize that he was speaking then of the body where God tabernacled in Christ.
छान आम्ही जाणतो की तेव्हा तो बोलत होता एका शरीराबद्दल जेथे परमेश्वराने वस्ती केली ख्रिस्तामध्ये.
But I believe today that the inspiration that's come to Brother Green to move here, him and Sister Green giving up their place back in the East also, to back in Texas, to come here with to start with nothing, just simply by an inspiration, feeling that they should do it.
परंतु आज मी विश्वास करतो की प्रेरणा भाऊ ग्रीन कडे आली येथे स्थलांतर करण्यासाठी. तो व बहीण ग्रीन पूर्वेमधली असलेली जागा त्यांनी परत दिली व टेक्सास मधील सुद्धा येथे येऊन सुरुवात करण्यासाठी. काहीच नसताना केवळ एक साधारण प्रेरणेद्वारे त्यांना जाणवले की असे करायला हवे.
That will follow the leading of Christ regardless of the cost it costs them.
मी खरोखरच दाद देईन अशा पुरुषांची जे ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाला अनुसरतील, कोणत्याही किमतीची तमा न बाळगता जी त्यांना मोजावी लागेल.
Though the whole world, maybe your very best friends, think that you're wrong, but it isn't wrong to you. As long as you feel there's something behind it, it's God moving you. It's never wrong. And it'll always pan out right.
जरी संपूर्ण जग कदाचित तुमचे जीवलग मित्र विचार करतील की तुम्ही चुकत आहात, परंतु तुमच्या करिता ते चुकीचे नाही जोपर्यंत तुम्हाला जाणवते की त्याच्या पाठीमागे काहीतरी आहे. तो परमेश्वर तुम्हाला प्रेरित करीत आहे ते कधीही चुकीचे नाही व नेहमीच ते अगदी अचूक यशस्वी ठरेल.
This young couple, a talented young man, I'm saying this because he's sitting here. This young lady with her babies, his family to raise, quit his job and everything to move here.
पहा हे तरुण जोडपे, एक कुशल तरुण पुरुष तो येथे बसलेला आहे म्हणून मी तसे बोलत नाही. व ही तरुणी जी स्त्री तिच्या लेकरांसहित त्याच्या कुटुंबासहित जे वाढवणे आहे व त्याने त्याची नोकरी व सर्व काही त्याग केले आहे येथे स्थलांतर करण्यासाठी.
I realize that years ago I was called to ministry. I've never made a successful pastor because I got a roaming, rambling spirit. I can't be satisfied anywhere.
मला त्याची जाणीव झाली ही काही वर्षांपूर्वी जेव्हा मला सेवेमध्ये बोलवण्यात आले. मी कधीच यशस्वी पाळक बनू शकलो नाही कारण माझ्यामध्ये हिंडणारा प्रवास करणारा आत्मा होता. मी कुठेच समाधान पाहू शकणार नव्हतो. केवळ जेथे कुठे आत्मा जातो मला त्याच्या बरोबर जायला हवे कारण माझ्याकडे एक संदेश आहे. येशू म्हणाला मला या दुसऱ्या शहरांमध्ये सुद्धा प्रचार करणे जरुरी आहे.
But there are those who are shepherds that watch the flock. I'm so grateful that Brother Perry followed the leading of the Holy Spirit. And today we have a tabernacle.
परंतु तेथे जे कळपावर नजर ठेवतात ते मेंढपाळ आहेत. मी खूपच कृतज्ञ आहे की भाऊ पेरी हे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला अनुसरले आहेत व आज आमच्याकडे एक टॅबरनॅकल आहे.
It's a small one, that's just good enough to start with. To see what the Holy Spirit, not knowing, let's just move step by step.
ते एक लहानसे आहे सुरुवात करण्यासाठी. ते केवळ फारच चांगले आहे हे पाहण्याकरिता की पवित्र आत्मा काय जाणत नसता आपण केवळ एक एक पाऊल उचलत पुढे जाऊया.
Now I believe if God has spoke to brother and sister Green to come here and it's opened up a place where our children, instead of on Sunday morning ride their bicycles and on the streets and running around, they have a place to come to worship instead of us sitting around listening to something that we've heard on radio, which is all right.
आता मी विश्वास करतो जर परमेश्वराने भाऊ ग्रीन व बहीण ग्रीन यांच्याशी बोलला येथे येण्याकरिता व एक स्थळ प्राप्त करून दिले जेथे आमची मुले रविवारी सकाळी दुचाकी सायकल चालवण्याऐवजी व रस्त्यावर इकडे तिकडे भटकण्याऐवजी त्यांनी एक स्थळ मिळवले येऊन भक्ती करण्यासाठी. आम्ही इकडे तिकडे बसून रेडिओवर काहीतरी ऐकत बसण्याऐवजी, जे सर्व काही ठीक आहे,
as this group of people, we have a message for this day. We believe that God has given us a message.
परंतु आम्ही जसा हा लोकांचा एक गट म्हणून आमच्याकडे या दिवसांकरिता एक संदेश आहे. आम्ही विश्वास करतो की परमेश्वराने आम्हाला एक संदेश दिला आहे.
And brother Green is, I don't want to call him my associate. Because we are, well, it is also my associate. We are together in this message. Brother Green preaches the same thing, the message that I believe in.
व भाऊ ग्रीन, मी त्याला माझा सोबती म्हणून म्हणत नाही, कारण आम्ही आहोत. ठीक, तो आहे माझा सोबती सुद्धा. आम्ही एकत्र ह्या संदेशामध्ये आहोत. भाऊ ग्रीन तीच गोष्ट प्रचार करतो व तोच संदेश ज्याच्यामध्ये मी विश्वास करतो.
He's left his home, he's left his people, he's left his church. He was a district superintendent or something of one of the organizations and give the whole thing up when he heard this.
त्याने त्याचे घर सोडले आहे, त्याने त्याचे लोक सोडले आहे, त्याने त्याचे चर्च सोडले आहे. तो होता, मला वाटते तो एक जिल्हा व्यवस्थापक होता किंवा कोणीतरी या संस्थांपैकी एका संस्थेचा, व त्याने सर्व गोष्टींचा त्याग केला जेव्हा त्याने हे ऐकले. त्याने प्रत्येक गोष्ट सोडली जे त्याला प्रिय होते या वाळवंटात सुद्धा येण्याकरिता, निव्वळ मदत करण्यासाठी जे काही परमेश्वर आता आम्हाला देत आहे.
It should be our duty to back him up everything that we can. To attend the services, to come here, to worship, and to make this a place where God can reveal to us the things that he has for us to reveal.
मी म्हणतो, मी विश्वास करतो, ते केवळ आमच्या हृदयात असायला पाहिजे असे नाही, ते आमचे कर्तव्य असले पाहिजे त्याला पाठिंबा देण्याकरिता, जे सर्व काही आम्ही करू शकू या सभांमध्ये उपस्थित राहण्याकरिता, येथे येऊन भक्ती करण्याकरिता व हे स्थळ अशा प्रकारे बनवण्याकरिता की जेथे परमेश्वर आम्हाला अशा गोष्टी प्रकट करू शकेल की जे त्याच्याकडे आहे आम्हाला प्रकट करण्यासाठी.
But he said, I'm here to back up what God has given. What a statement.
व जसे त्याचे वचन म्हणाले, माझ्याकडे संदेश प्रेरणेद्वारे येत नाही जसा तो कदाचित आमच्यापैकी काही जणांकडे येतो, परंतु तो म्हणाला, मी येथे आहे जे काय परमेश्वराने दिले त्याला पाठिंबा देण्याकरिता. काय पण हे विधान आहे.
If we will all cooperate together, we'll put our hearts to it.
व मी विश्वास करतो, जर आम्ही सर्व एकत्र सहकार्य करू, आम्ही आपले हृदय त्यामध्ये घालू.
I know that each one of you, if you feel like I do, I am so hungry to see the Spirit of God moving.
Amen.
I just can't hardly stand it.
मी जाणतो की तुमच्यापैकी प्रत्येक जण जर तुम्हाला माझ्या सारखेच जाणवेल, मी इतका भुकेला आहे परमेश्वराच्या आत्मा कार्य करताना पाहण्यासाठी, मी त्या समोर उभा राहू शकत नाही.
Some experiences I've had up in the mountain. Just to feel that once again, that's something that when I was first saved that was so glorious to my heart.
काही अनुभव नुकतेच मी पर्वतावर अनुभवले, केवळ पुन्हा एकदा त्याचा अनुभव घ्यावा, ते काहीतरी जे माझ्या हृदयाला इतके गौरवी होते जेव्हा माझे पहिल्यांदा तारण झाले.
And we can come into a place, we can sit and we see it among us that we're drying.
व आम्ही अशा एका ठिकाणी येऊ शकतो, आम्ही बसू शकतो व ते आमच्या मध्ये आम्ही पाहू शकतो की आम्ही किती शुष्क होत आहोत.
As we sit in the desert, I get among my brother and they talk with me and I talk with them, always in a little way of watching, feeling out there with the spirit as it was to see just the condition of that brother to see what's wrong.
जेव्हा आम्ही येथे या वाळवंटात बसतो, मी माझ्या लेकरांमध्ये जातो, ते माझ्याशी बातचीत करतात व मी त्यांच्या बरोबर बोलतो, नेहमी थोडेसे निरीक्षण करण्याच्या हेतूने. तेथे आत्मा बरोबर अनुभव घेत असता जसा तो होता, केवळ त्या भावाची स्थिती पाहण्याकरिता, काय चूक आहे ते पाहण्याकरिता.
I begin to feel us all reclining, getting away from the spirit. It's become too natural a thing to us.
मला जाणीव होण्यास सुरुवात होते, ते सर्व विसंबून राहणे आत्म्यापासून दूर होत चालले आहे. ते आमच्यासाठी एक फारच नैसर्गिक गोष्ट बनली आहे.
We must worship in the spirit.
Amen.
For the spirit of God, not only our message should be the flame of the hour, it should be the flame in our hearts.
आम्ही आत्म्यामध्ये भक्ती करणे जरुरी आहे. जेथे परमेश्वराचा आत्मा आहे, केवळ आमचा संदेश या घडीचा प्रकाश असू नये, तर तो आमच्या हृदयाचा प्रकाश असला पाहिजे. समजले?
It's got to be in our hearts, or we can't rightly present it to the people. The spirit has to pack the message itself.
तो आमच्या हृदयात असला पाहिजे, नाहीतर आम्ही करू शकत नाही. आम्ही योग्य रीतीने तो लोकांना सादर करू शकत नाही. संदेश आत्म्याने स्वतः वाहून नेला पाहिजे.
I'm trusting and believing in every one of you to be a real Christian.
व मी भरोसा करीत आहे व विश्वास ठेवत आहे तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये एक अस्सल ख्रिस्ती म्हणून.
They need Sunday school teachers. They're going to need a stand. And I want to say this so that you thoroughly understand. This is my church.
आता त्यांना संडे स्कूल शिक्षकांची गरज आहे, त्यांना कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. व मी हे सांगू इच्छितो की ज्यामुळे तुम्हाला पूर्णपणे समजेल, हे माझे चर्च आहे.
I've been here 3 years and I've had one door open to me. That was Brother Mackey. Asked me to come preach. God bless him. I haven't been invited by any other people.
मी येथे 3 वर्षापासून आहे व माझ्याकरिता एकच दरवाजा उघडा आहे, तो भाऊ मॅकी याचा, ज्याने मला येऊन प्रचार करण्याबद्दल विचारले आहे. परमेश्वर त्याला आशीर्वाद देऊ. मला दुसऱ्या कोणत्याही लोकांकडून निमंत्रण आलेले नाही.
Not nothing against them. They're all right. Brother Brock, a good friend of mine, Brother Gilmore, many of these Pentecostal brethren here are very, very deep, good friends of mine.
त्यांच्या विरोधात काहीच नाही, ते सर्व बरोबर आहे. भाऊ ब्रॉक माझा एक चांगला मित्र, भाऊ गिलमोर येथे असलेले पुष्कळसे पेंटिकॉस्टल भाऊ माझे फार फार अति जिवलग मित्र आहेत.
I love them. Nothing against them. I understand their position. They can't invite me in there and then remain in their organization. See, they can't do it. Because if they do, they're kicked out.
मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या विरोधात काहीच नाही. मी त्यांची परिस्थिती समजू शकतो. ते मला तेथे बोलू शकत नाही व ते त्यांच्या संस्थेमध्येच पडून आहेत. पहा, ते तसे करू शकत नाही, कारण जर ते करतील तर त्यांना बाहेर काढून टाकण्यात येईल.
So you see their position. I had the same thing to face, but now may it always be seek ye first the kingdom of God, the will of God.
तेव्हा तुम्ही त्यांची स्थिती पहा. मला पण त्याच गोष्टीचा सामना करावा लागला, परंतु आता नेहमीच असे असू द्या. परमेश्वराचे राज्य पहिल्यांदा शोधा, परमेश्वराची इच्छा.
And now that Brother Green, God has sent him in here and opened us up a church of like precious faith that we believe in, we are to be very grateful to God. Attend every service, take every place that we can.
व आता की भाऊ ग्रीन परमेश्वराने त्याला येथे पाठवले, आम्ही ज्यात विश्वास ठेवतो असा मौल्यवान सारखाच विश्वास असणाऱ्यांचा आमच्यासाठी एक चर्च उघडले. आपण परमेश्वराचे फार फार कृतज्ञ व्हायला पाहिजे व प्रत्येक सभेस उपस्थित राहायला हवे. प्रत्येक जागा घ्या जी आपण घेऊ शकू.
And if we're asked to call on, to pray, to seek, to do, let's be soldiers, not at the, just anxious to do it.
व जर आम्हाला विचारण्यात व बोलावण्यात आले प्रार्थनेसाठी, शोधण्यासाठी, काही करण्यासाठी, आपण सर्व सैनिक बनूया. अगदी तिथे निव्व ते करण्यासाठी उत्सुक रहा. समजले?
Keep the message honorable. Live the right kind of life. Don't let no smut come up on it. We're living too late now. We're too late in the hour. Let's live it clean.
संदेश आदरणीय ठेवा व योग्य प्रकारचे जीवन जगा. त्यावर कोणत्याही प्रकारचा काळा डाग येऊ देऊ नका. आता आम्ही फारच उशीर झालेल्या स्थितीत राहत आहोत. आम्हाला फारच उशीर झालेला आहे. या समयात आपण शुद्धतेने जगूया. किंवा तुमचे जीवन, माझे जीवन, आपल्या सर्वांचे जीवन परमेश्वरापुढे उचलले जाण्याची गरज आहे.
Just ride around from place to place, from show to show, and drifting further and further away from God. Now that's the truth.
आमचे तरुण लोक उगाजच सभोवती फेरफटका मारतात. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी, एका कार्यक्रमाकडून दुसऱ्या कार्यक्रमाकडे, व परमेश्वरापासून दूर व अधिक दूर वाहत चाललेले आहेत. ते बरोबर आहे. आता ते सत्य आहे.
Now I see myself getting to a place where not you got to assemble ourselves together to worship God. The Bible said so. When we see this day approaching, that much more come together.
मी ते माझ्या लेकरांमध्ये पाहतो व मी स्वतःला पाहतो की मी एक अशा स्थितीमध्ये जात आहे जेथे तुम्ही आपल्या स्वतःला एकत्रित जमवले पाहिजे परमेश्वराची भक्ती करण्यासाठी. बायबलने असे म्हटले आहे, जेव्हा आपण बघतो की तो दिवस येत आहे तेवढे अधिक एकत्रित व्हायला पाहिजे. जर तिथे दोन व्यक्ती असतील, तुम्ही त्यांच्यापैकी एक व्हा. आता ते आहे. व जर आपण एकत्र जमतो व एकत्र भक्ती करतो, तर आम्ही केवळ त्याबद्दल आणखी एक गोष्ट येशूने म्हटले, जिथे दोन किंवा तीन माझ्या नावात जमतील तिथे त्यांच्यामध्ये मी उपस्थित असेन.
As I've said before, Brother Green told me, and he said it, my wife come told me what he said when I was away, that he said this morning the pulpit was open at any time. Now usually that's open for me to speak.
आता जसे मी अगोदरच म्हटले, भाऊ ग्रीन ने मला सांगितले व तो तसे म्हणाला. माझी पत्नी आली व तो काय म्हणाला ते मला सांगितले ज्या वेळेला मी दूर गेलो होतो. कि व तो या सकाळी म्हणाला की चर्चचे व्यासपीठ कोणत्याही वेळेला उघडे होते. आता साधारणपणे ते माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी उघडे आहे.
I had to drive all the way to Jeffersonville, Indiana to give a message that God gave me.
Amen.
To bring it to the people.
आता साधारणपणे मला अगदी जेफरसनविल इंडियाना पर्यंत गाडी चालवून नेणे भाग होते, एक संदेश देण्याकरिता जो परमेश्वराने मला दिला लोकांना देण्याकरिता.
Go all the way to Jeffersonville, Indiana, and each one of you stringing across the country and hooking up the wires and things to get the message, because that's what we're living on. That's what we're here for.
अगदी जेफरसनविल इंडियाना पर्यंत जाणे व तुमच्यापैकी प्रत्येक जण संपूर्ण देशभर उत्सुकतेने थांबून व टेलिफोनच्या तारा अडकवून व इतर गोष्टी संदेश मिळवण्याकरिता, कारण त्याच्यावरच आम्ही जगत आहोत. पहा, त्याच करिता आपण येथे आहोत.
Well, we don't have to do that no more. God gives me a message, I can walk right here to the pulpit and preach it. Feel free to do it.
ठीक, आम्हाला आता ते अधिक तसे करण्याची गरज नाही. परमेश्वर मला एक संदेश देतो, मी थेट येथे चालत येईन ह्या व्यासपीठावर व तो प्रचार करीन व ते करण्यासाठी मी मोकळेपणाने करीन. समजले? व मी विश्वास करतो त्याद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल जर तुम्ही आता ह्या चर्च बरोबर उभे राहाल, ह्या लोकांच्या गटाबरोबर.
Not only that, but let's go out and see if we can't get others to come in. See? Let's speak to others everywhere. Speak to them about our church and what it means.
केवळ एवढेच नाही, परंतु आपण बाहेर पडूया व पाहूया की दुसऱ्यांना आत आणू शकू की नाही. पहा, आपण दुसऱ्यांना सांगूया सगळीकडे, त्यांना आपल्या चर्च बद्दल सांगा व त्याचा काय अर्थ आहे तो.
For our church, we're here. We want you to come, bring in strangers, and I'm sure it'll be good for all of us.
आमचे चर्च काय? आम्ही येथे आहोत. आमची इच्छा आहे तुम्ही यावं, अनोळख्या व्यक्तींना आत आणा, व माझी खात्री आहे ते आमच्या सर्वांसाठी फायदेशीर ठरेल.
See, we have a building which we're thankful for. We're thankful for this place together.
समजले? आमच्याकडे एक इमारत आहे, त्याकरिता आम्ही आभारी आहोत. या स्थळात एकत्र जमण्याकरिता आम्ही आभारी आहोत.
But how be it, the Most High dwelleth not in temples made with hands. For heaven is my throne and earth is my footstool, and where is the place of my rest? But a body has thou prepared me.
परंतु परात्पर हातांनी बांधलेल्या मंदिरात वस्ती करत नाही. पहा, कारण स्वर्ग माझे सिंहासन आहे व पृथ्वी माझे पादासन आहे व माझ्या विसावाचे स्थान कुठे आहे? परंतु एक शरीर तू माझ्यासाठी तयार केले आहेस.
And we are a body of Christ. So as we move from one building to another building, I believe in bringing our messages, and we'll come down and have healing services and anything the Lord reveals to us to do, we'll have it right here in the church until it swells out so big we have to take it somewhere else and somewhere else until Jesus comes.
Amen.
God bless you.
व आपण ख्रिस्ताचे एक शरीर आहोत. तेव्हा जेव्हा आपण एक इमारतीकडून दुसऱ्या इमारतीकडे प्रयाण करतो, मी विश्वास करतो आमचा संदेश आणत असताना आपण खाली येऊ व आरोग्य सभा घेऊ व जे काही प्रभू आम्हाला प्रकट करील करण्याकरिता आम्ही ते अगदी येथे करू. ह्या चर्चमध्ये अगदी ते भरून इतके मोठे होईपर्यंत की तुम्हाला ते येथून हलवून दुसरीकडे न्यायाला लागेल व इतर दुसरीकडे येशू येईपर्यंत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.
डियर गॉड, एज वी स्टँड हियर ऑन दिस प्लॅटफॉर्म व्हिच रेप्रेझेंट्स राइट ओव्हर द अल्टर हियर, वी रियलाइज दॅट वी आर अ डाइंग रेस ऑफ पीपल एज फार एज दिस अर्थ इज कंसर्न.
आपली मस्तके झुकूया. प्रिय परमेश्वरा, जसे आम्ही या मंचावर येथे उभे आहोत, जे दर्शवते की अगदी येथेच ती वेदी आहे, आम्ही जाणतो की आम्ही एका मरणाऱ्या लोकांचा वंश आहोत. जोपर्यंत ही गोष्ट या पृथ्वीशी संबंधित आहे,
and at the glory of the Lord is swiftly departing.
आम्ही बाहेर रस्त्यावर पाहतो व पाहतो की पाप सगळीकडे लिहिलेले आहे व परमेश्वराची महिमा झपाट्याने निघून जात आहे.
We know when the glory of the Lord goes up, so will the church go with it. God, we want to be there.
व आम्ही जाणतो जेव्हा परमेश्वराची महिमा वर निघून जाते तेव्हा मंडळीही त्याच्या बरोबर वर जाते. परमेश्वरा, आम्हाला तेथे असण्याची इच्छा आहे.
Just a few days ago, standing here on the street corner, just across the street, watching that parade go down the street.
केवळ थोड्याच दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कोपऱ्यावर येथे उभे असताना, केवळ रस्त्याच्या पलीकडे रस्त्यावरून चाललेली सैन्यांची कवायत पाहत होतो.
Seeing those old first war tanks leading the way, then come the big heavy Sherman tank, behind that followed on and on and on, then the Gold Star Mothers.
आणि जुने पहिल्या युद्धातील लढाईचे रणगाडे रस्त्यावर नेतृत्व करीत असताना त्यानंतर मोठ्या वजनाचे शेरमन रणगाडे आले. त्याच्या मागोमाग येतच राहिल्या. त्यानंतर सुवर्ण तारा धारण केलेल्या माता,
the little broke up family with a crying wife and a little ragged boy had lost his daddy. An old mother had lost a son.
छोटेसे विध्वस्त झालेले कुटुंब, एक रडणाऱ्या पत्नीसह व एक जीर्ण कपडे घातलेला मुलगा त्या पिताला गमावून बसलेला. एक वृद्ध माता आपला एक पुत्र गमावलेली.
Oh, how sad to stand on a street corner and watch something like that pass.
अरे रे, किती दुःखदायक त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहणे व अशा प्रकारच्या गोष्टी नजरेसमोरून जात असता निरीक्षण करणे.
Then noticing just as they passed this building, the music changed to armored Christian soldiers playing their marches behind. But when they passed this spot,
नंतर पाहिले जसे ते या इमारतीच्या जवळून गेले, संगीत बदलून गेले. पुढे जाणाऱ्या ख्रिस्ती सैनिका या गीतांमध्ये त्याच्या कवायती कूच करीत त्या मागोमाग. परंतु जेव्हा ते ह्या स्तनाला पार करून गेले,
Dear God, I'm thinking of another great time coming. And that'll be the resurrection. When the old timers will come forth first. Saints, the patriarchs.
प्रिय परमेश्वरा, मी दुसऱ्या एका येणाऱ्या महान समयाबद्दल विचार करत आहे व ते आहे पुनरुत्थान, जेव्हा जुन्या काळातील संत पहिल्यांदा पुढे येतील, ते कुटुंब प्रमुख पुरुष.
For we which are alive and remain shall not prevent or hinder those which are asleep. For the trumpet of God shall sound and the dead in Christ shall rise first.
कारण आपण जे जिवंत राहू, जे झोपी गेलेले आहेत, त्यांना अडखळण किंवा त्यांच्या पूर्वी जाणार नाही. कारण परमेश्वराची तुतारी वाजेल व ख्रिस्तात मेलेले प्रथम उठतील.
Then when we see that great such of people going marching up through the skies, and we be standing waiting for our change, knowing that we'll fall in line also. God, make us faithful soldiers.
तर मग जेव्हा आम्ही ते पाहन पाहतो, निव्वळ हे लोक वर जात असता, कूच करीत वर आकाशातून जात असता, व आम्ही येथे उभे राहू, आम्ही बदलून जाण्याची वाट पाहत, हे जाणत असता की आम्ही सुद्धा त्या ओळीत जाऊ, परमेश्वरा आम्हाला विश्वासू सैनिक बनव.
Only those who had really associated and been in the war would know what that really meant to see those tanks rolling by.
फक्त केवळ ते जे खरोखरीच संबंधित आहेत व त्या युद्धात होते जाणतील की खरोखर त्याचा काय अर्थ आहे, जेव्हा ते रणगाडे गडगडत जात असताना पाहणे.
God, we think that those who've been in the battle of life will know what it means when we're waiting our turn to fall in position and place in the resurrection to go up.
Parameshwara, आम्ही विचार करतो की जे जीवनाच्या युद्धात गुंतलेले होते जाणतील की त्याचा अर्थ काय आहे, जेव्हा आम्ही वाट पाहत आहोत आमची पाळी योग्य जागी व स्थितीत येण्याची, पुनरुत्थानाच्या समयी वर जाण्यासाठी.
This my young brother standing here, well trained, ready, dressed, waiting for an old man to lay hands upon him, one who's an old veteran from up there in the front line, knowing that he must join the battle too.
व येथे हा माझा तरुण भाऊ उभा आहे, चांगल्या प्रकारे प्रशिक्षित, वस्त्रे घालून तयार. एका वृद्ध माणसाने त्याच्यावर हात ठेवावे यासाठी वाट पाहत आहे. एक जुना योद्धा आहे जो अगदी पुढच्या आघाडीत होता, हे जाणून की त्याला सुद्धा युद्धात सामील होणे जरुरी आहे.
Dear God, with these unworthy hands, I lay upon my brother in representation of yours. Bless Brother Green, dear God, who I bless in Jesus' name.
प्रिय परमेश्वरा, हे लायकी नसलेले हात घेऊन मी माझ्या भावावर ठेवतो. तुझे प्रतिनिधित्व करीत भाऊ ग्रीनला आशीर्वाद दे. प्रिय परमेश्वरा, ज्याला मी येशूच्या नावात आशीर्वाद देतो.
May he carry this message, Lord, into this city and wherever you have called him. May he be loyal, filled with the Spirit, living a life above reproach.
होऊ दे की तो हा संदेश घेऊन जाओ प्रभो या शहरांमध्ये व जिथे कुठे तू त्याला बोलावशील तो निष्ठावान होऊ देत आत्म्याने भरलेला निंदेच्या वरचे जीवन जगत.
God, let him have the hearts of the people, that he might teach them and lead them and direct them in the path that we all desire to walk. Grant it, Lord.
परमेश्वरा, त्याला लोकांचे अंतकरण प्राप्त होऊ दे की तो त्यांना शिकवू शकेल व त्यांचे नेतृत्व करेल व त्यांना मार्गदर्शन करेल त्या मार्गामध्ये ज्यात आम्हा सर्वांची चालण्याची इच्छा आहे. प्रभू, ते मंजूर कर.
Bless his faithful wife with little children. Bless our efforts here together as Christian brothers here on earth that we may carry this gospel to the ends of the world.
त्याच्या विश्वासू पत्नीला, त्याच्या लहान लेकरांना आशीर्वादित कर. आमचे येथील श्रम आशीर्वादित कर. ख्रिस्ती भाऊ म्हणून येथे या पृथ्वीवर एकत्र असताना की आम्ही ही सुवार्ता घेऊन या जगाच्या अंतापर्यंत जाणे जरुरी आहे.
Send your spirit upon him, God. We pray in Jesus Christ's name as we give him to you. Amen.
त्याच्यावर तुझा आत्मा पाठव. परमेश्वरा, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो ज्यावेळेस आम्ही याला तुझ्या हाती सोपवतो. आमीन. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. भाऊ पेरी, परमेश्वराचे वचन घेऊन जा.